नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सा भगवती उत्तमा श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी। हरे कृष्ण। भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 15 श्लोक क्रमांक 6, अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे, सर्वांनी पाठच करून। न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। न तद् भासयते सूर्यो शशांको न पावका यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। जास्त लोकांनी म्हणाल हरिभ सर्वांनी म्हणा, जरा जास्त लोकांनी म्हणा, एक वेळा कमी म्हटले, कोणाला पाठ झाला। न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावका यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं। न तद् भासते सूर्यो न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत्वान निवर्तन्ते न तद् भासय सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। न तद् भास्यते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। न तद् भास्यते सूर्यो न शशांको न पावका यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। न नाही तत् त्या भासयते प्रकाशित करतो सूर्य सूर्य न नाही शशांकः चंद्र न नाही पावकः अग्नि यत् जेथे गत्वा गेल्याने न कधीही नाही निवर्तन्ते येतात तद्धाम ते धाम परमं परम मम माझे त्या माझ्या धामाला सूर्य चंद्र तसेच अग्नि किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. प्रभुपाद यांच्या द्वारा भगवान श्रीकृष्णांचे धाम आध्यात्मिक जगत जे कृष्णलोक गोलोक वृंदावन म्हणून जाणले जाते वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे. वैकुंठ लोकात सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश अग्नि किंवा वीज यांची मुळीच आवश्यकता नाही, कारण तेथील सर्व ग्रह स्वयंप्रकाशित आहेत. त्या साऱ्या विश्वामध्ये केवळ एक सूर्य स्वयंप्रकाशित आहे. या साऱ्या विश्वामध्ये केवळ एकच सूर्य स्वयंप्रकाशित आहे, परंतु अनेक जगातील सर्व ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. त्या सर्व ग्रहांच्या दैदीप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात. वस्तुतः हे दैदीप्यमान तेज कृष्णलोक गोलोक वृंदावनातून प्रसारित होते. या झळझळीत तेजाचा काही भाग भौतिक जगताने व्यापलेला आहे. या व्यतिरिक्त या प्रकाशमय विश्वाचा अधिकांश भाग वैकुंठ लोक नामक असंख्य आध्यात्मिक ग्रह लोकांनी व्यापला आहे, आणि या ग्रह लोकांमध्ये गोलोक वृंदावन आहे. जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेत असतो, परंतु जेव्हा तो या भोगतरूपी विकृत प्रतिबिंबाच्या वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हा तो मुक्त होतो. नंतर तो पुन्हा या जगात परत येण्याची राहत नाही. बद्धावस्थेमध्ये जीव स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजत असतो, परंतु मुक्तावस्थेमध्ये तो आध्यात्मिक जगतात प्रविष्ट होऊन त्यांचा पार्षद बनतो व त्या ठिकाणी सच्चिदानंदमय जीवनाचा उपभोग घेतो. वैकुंठ जगाबद्दलच्या माहितीमुळे मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे. त्याने या सत्यतेच्या विकृत किंवा मिथ्या प्रतिबिंबातून सुटका करून शाश्वत जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे. ज्याची या भौतिक जग अत्यधिक आसक्ती आहे त्यालाही आसक्ती तोडणे अत्यंत कठीण असते, परंतु जर त्याने कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तो हळूहळू निरासक्त होण्याचा सतो. यासाठी कृष्ण भावनाभावित भक्तांशी सत्संग करणे आवश्यक आहे. त्याने कृष्ण भावनेला समर्पित झालेल्या संघाचा शोध घ्यावा आणि भक्तिपूर्ण कशी करावी याचे शिक्षण घ्यावे. या प्रकारे मनुष्य भौतिक जगाविषयी आसक्ती भेदणे शक्य आहे. मनुष्याला भौतिक जगाविषयी आसक्ती भेदणे शक्य आहे. केवळ भगवी वस्त्रे परिधान करून प्राकृत जगताच्या आकर्षणातून कोणी मुक्त होऊ शकत नाही. त्याने भक्तीमध्ये आसक्त झाले पाहिजे. म्हणून 12व्या अध्यायात वर्णल्याप्रमाणे भक्तियोग हाच वास्तविक वृक्षाच्या असत प्रतिबिंबापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे. या गोष्टीचा मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे. 14व्या अध्यायात सांगण्यात आले आहे की भक्तियोग हीच केवळ एकमेव शुद्ध आणि दिव्य विधी आहे, आणि इतर सर्व प्रकारच्या विधी भौतिक प्रकृतीद्वारे प्रदूषित झाले आहे. या श्लोकातील परम मम हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. वस्तुत जगातील कानाकोपरा सुद्धा भगवंताच्या मालकीचा आहे, परंतु आध्यात्मिक जगत हे परम अर्थात षड ऐश्वर्य पूर्ण आहे. कठोपनिषदातही सांगण्यात आले आहे वैकुंठ जगात सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश किंवा नक्षत्राची मुळीच आवश्यकता नाही. न यत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, कारण संपूर्ण वैकुंठ जगत त्याच्या अंतरंग शक्तीद्वारे प्रकाशित झाले आहे. त्या परमधामाची प्राप्ती केवळ भगवंतांना शरण जाण्याने होऊ शकते, इतर कोणत्याही मार्गाने नाही. ओम ज्ञान तिमिरांध्यस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै गुरुवे नमः. श्री चैतन्या मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं प्रति स्वपदान्वितं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश श्रीमां साग्रजाता सहगणा रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतरिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणा ललिता शाखान्वितां च. हे कृष्णकरुणासिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमो सप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी
वृषभानु ते देवी प्रणमामि हरि प्रिय जय कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम
हरे कृष्णा साउंड सिस्टम थोड़े हलो अली अलीकडे आणि हे माउस लावू शकतो.